नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवीं ह्यो आसात राष्ट्रीय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या सातव्या आणि निमण्या पावण्या खातीरच्या मतदानाचो प्रचार निमण्या पावण्यार पावला. प्रचाराक फकत आनीक दोनूच दीस उरल्यात. सात राज्यां आणि एका केंद्रशासित प्रदेशा खातीर 57 लोकसभा सुवाती खातीर 1 जूनाक ह्या पावण्यार मतदान जातले. ह्या पावण्यार 904 उमेदवार वेंचणुकेच्या आखाड्यात आसात. राजकीय पक्षाचे वडील फुडारी रॅली आणि रोड शोनी वाठेकार जावन मतदारांक मार्गदर्शन करीत आसात. बिहारात भाजपाचे वडील फुडारी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग विक्रमगंजात कराकत मतदारसंघात तसेच बक्सर आणि पटना साहिब लोकसभा मतदारसंघात भौशीक सभांनी वाठेकार झाल्यात. लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास मुखेली चिराग पासवान चेनारीत ससाराम मतदारसंघात प्रचारसभेत मार्गदर्शन करतात. जाल्यार केंद्रीय मंत्री अमित शाह आणि आयज उत्तर प्रदेशात रॅली आणि रोड शोत वाटो घेतला. भाजपाक 5 पावण्याचेरूच 300 सुवाती मेळटल्यो आणि 6व्या आणि 7व्या पावण्यार धरून पक्षाक 400 वयर सुवाती मेळटल्यो असो दावो तांणी महाराजा गंजात रॅलीत मार्गदर्शन करताना केला. अमेरिका आसूं युरोप आसूं वा जपान आसूं आयज भारताकडेन सगळेच आदरान पळयतात अशें भाजपाचे वडील फुडारी तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. आयज अस्तंत बंगालांतल्या मथुरापुरांत वेंचणुकेच्या रॅलीत मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री उलयताले. केंद्रांत भाजपाच्या फुडारपणाखाला एनडीए सरकाराक सत्तेर हाडपाक लोकांनी मतदान केल्ल्यान हें शक्य जालां अशें तांणी मुखार म्हळां. फाटल्या 10 वर्सांत आपल्या सरकारान केल्ल्या कामाची वळेरी सादर करतना तांणी केंद्र सरकारान फाटल्या 10 वर्सांत 4 कोटी गरीब लोकांक घरां दिल्यात, 12 कोटी वयर कुटुंबांक नळाच्या उदकाची जोडणी दिल्या, तेच परी दरेक गांवांत वीज पुरवण केल्या अशें सांगले. आयज भारत संवसारांतली 5वी सगळ्यांत व्हडली अर्थवेवस्था जावन रोखडीच संवसारांतली 3री व्हडली अर्थवेवस्था जावपाचे वाटेर आसा अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी आपणाल्या उलोवपांतल्यान दिली. भारत एक विकसीत राष्ट्र जावपाचे वाटेर आसा, तेच परी फुडले 5 वर्सांत भांगराळे भारत जावपा खातीर सरकार भर दिता अशेंय तांणी मुखार म्हळां. लोकसभा वेंचणुकेचें म्हत्व लोकांक पटोवन दितना प्रधानमंत्र्यांनी 2024 वर्साची ही लोकसभा वेंचणूक अद्वितीय आणि तोखेवपा सारखी आसा अशें म्हळां. ही वेंचणूक लोक स्वता लढयतात, तेच मुखार पावल उखलतात, कारण तांणी फाटल्या 10 वर्सांत उदरगतीचो प्रवास पळयला अशेंय प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळां. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी आयज आदले प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग हांचे पुण्यतिथी निमतान दिल्लीच्या किसान घाटार तांकां फुलां अर्पण करून आर्गां ओपलीं. राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष आणि चौधरी चरण सिंग हांचे नातू जयंत चौधरी हांणी किसान घाटार चौधरी चरण सिंग हांकां आर्गां ओपलीं. संवसारीक भलायकी संघटनेच्या पालवान भारतान वखदां नियामक पद्दत आनीक घटमूट करपाक जाय, जे वरवीं सगळ्यांक उचेल्या दर्जाच्या वैजकी उत्पादनां मेळूंक पावतलीं अशें केंद्रीय भलायकी सचीव अपूर्व चंद्र हांणी म्हळां. जिनिवांत 77व्या संवसारीक भलायकी सभेच्या अधिवेशनांत भलायकी सचीव अपूर्व चंद्र उलयताले. संवसारांतली सगळ्यांत व्हडली भलायकी आश्वासन येवजण आशिल्ल्या प्रधानमंत्री जन आरोग्य येवजणेवरवीं दर वर्सा 3 कोटी वयर लाभार्थ्यांक दर कुटुंबाक 6,000 अमेरिकन डॉलराची भलायकी सुरक्षा दिता अशेंय तांणी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. भारतान 1,60,000 परस चड आयुष्यमान भलायकी मंदिरां चालीक लावन सार्वत्रीक भलायकी सुरक्षेक चालना दिवपा खातीर लिव लाँग इंडिया असो अर्थ दिला. फाटल्या दशकांत आवयच्या मरण प्रमाणांत म्हळ्यार MMR आनी अर्भक मरण दरांत म्हळ्यार IMR म्हत्वाचो उणाव दाखोवपी भारत SDGचे ध्येय साध्य करपाचे वाटेर आसा अशें सचिव अपूर्व चंद्र हांणी म्हळां. उपराष्ट्रपती जगदीप धनखड तांची घरकान डॉ सुदेश धनखड हांचे वांगडा फाल्यां सावन उत्तराखंडाच्या भेटेर वचपाचे आसात. ते कंची धामांतल्या नीम करोली देवळाक भेट दितले. तशेंच उपराष्ट्रपती पंतनगरांतल्या गोविंद वल्लभ पंत शेतकी आनी तंत्रगिन्यान विद्यापीठाच्या प्राध्यापकांक मार्गदर्शन करतले. छत्तीसगडांतल्या बिजापूर जिल्ह्यांत आयज सुरक्षा दळा वांगडा जाल्ले चकमकींत दोग माओवाद्यांक सोपयले. हातूंत एक बायल बंडखोराचोय आस्पाव आसा. ही चकमक आयज सकाळी मद्देड वाठारांतल्या बड्डेपारा रानांत जाली. ह्या चकमकींत मरण आयिल्ले बायल नक्षलवाद्या विरोधात 8 लाख रुपयांचे इनाम जाहीर केल्ले. पुलिसांनी 2 माओवाद्यांच्यो कुडी आनी शस्त्रां थळावेल्यान जप्त केल्यात. आनी इतल्यांत ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.